विविध भारती पुणे विजयालक्ष्मी साजे सादर करत आहेत पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीमुळे 4 तालुक्यात 173 हेक्टर मधील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्यानं आंबा, केळी, भाजीपाला आणि झेंडूचं नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खत विक्रीमधील फसवणूक आणि लूट थांबवण्याच्या हेतूनं तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन केलं आहे. खत देणं टाळाटाळ, अधिक दरानं विक्री, पक्की पावती न देणं अशा तक्रारी आल्यास खत विक्रेत्या दुकानावर छापा टाकला जाणार आहे. दोषी दुकानदाराचा परवाना रद्द करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी सांगितलं. राज्यात 1 मार्च ते 16 मे या कालावधीत उष्माघाताचे 251 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात एप्रिल आणि मे महिन्यात आतापर्यंत 11 रुग्णांची नोंद झाली आहे. अद्याप उष्माघाताशी संबंधित कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व जाहिरात फलक धारकांनी आपला परवाना दरवर्षी नूतनीकरण करणं आवश्यक आहे. तसंच प्रत्येक फलक धारकानं संरचनात्मक लेखापरीक्षण प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा परवाना रद्द केला जाईल. जाहिरात फलकाची संरचना गंजू नये किंवा कमकुवत होऊ नये यासाठी रंगकाम करणं बंधनकारक आहे अशा सूचना पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता उभारलेले जाहिरात फलक कोणत्याही भागात असतील त्यांनी उद्या म्हणजे 19 मे पर्यंत ते फलक काढून टाकावेत, अन्यथा 20 मे रोजी पालिकेच्या वतीनं संबंधित फलकधारक आणि जागा मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं आहे. पुणे महापालिकेचा बांधकाम विकास विभाग क्षेत्र क्रमांक 6 कोथरूड परिसरातल्या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई केली. या कारवाईत 25,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम काढण्यात आलं अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सुधारित प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू करण्यात आली आहे. यात आज सकाळच्या ताज्या आकडेवारीनुसार 30,297 पेक्षाही जास्त अर्ज जमा झाले आहेत. आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास येत्या 31 मे पर्यंत मुदत आहे. महादेव बुक ऍपच्या माध्यमातून सट्टेबाजीच्या देवाणघेवाणीसाठी 16 बँकातल्या 452 खात्यांचा वापर करण्यात आला असून त्यापैकी अनेक खाती सर्वसामान्य नागरिकांच्या नावावर आहेत. त्यातून सट्टेबाजीचा पैसा परदेशात वळवण्यात आला आहे का, देशविघातक कारवायांसाठी त्याचा वापर करण्यात आला आहे का याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. नारायणगावातून या ऍपद्वारे ऑनलाईन सट्टा चालवण्यात येत असलेल्या इमारतीवर छापा घालून पोलिसांनी 62,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यावेळी 93 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 5 जणांना पोलीस कोठडी तर 88 जणांना न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आलं आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातली अग्रणी संस्था पुणे विद्यापीठाचा 115वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सल्लागार, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना पुणे आणि नाशिक इथल्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये ए श्रेणी मिळाली असल्याचं सुनील रेडेकर यांनी सांगितलं. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर फलाट विस्ताराचं काम करण्यात येणार असल्यामुळे डेक्कन 3 आणि प्रगती एक्सप्रेस काही दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. तसंच काही गाड्या दादर पर्यंत धावणार आहेत. प्रगती एक्सप्रेस 28 मे ते 2 जून, पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस 31 मे ते 2 जून, डेक्कन एक्सप्रेस 1 आणि 2 जून, डेक्कन क्वीन एक्सप्रेस 1 आणि 2 जून दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. आभासी जगतात एकमेकांकडे बघून बोलण्याचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तल्लीन होऊन आनंद घ्यावा असा सल्ला संगीतकार आणि गायक डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी दिला आहे. समवेदना संस्थेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मना तुझे मनोगत या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. पालकत्व, मुलांशी संवाद, नातेसंबंध आणि कथाकथन अशा विविध विषयांवर डॉक्टर कुलकर्णी यांनी गप्पा, संगीत, गाणी आणि कवितांच्या माध्यमातून आपले विचार मांडले. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं सुरू असलेल्या कॅप्टन शिवरामपंत दामले करंडक 16 वर्षांखालील आंतर क्लब T20 क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स अकॅडमी पुणे संघानं कोद्रे फार्म्सचा 8 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पुणे क्रिकेट अकॅडमीनं 22 संघाचा 8 गडी राखून पराभव करत ही फेरी गाठली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.